जुळून आलं पाहिजे. हे चांगलं म्हणतात. येस्त म्हणजे एक योग शब्द इस्तार्थ ना कधी म्हणलेलं नाही. शेतात भाकरी घेऊन जायची.
जेवण बिवून
मग्या झालं जुनं सातारा टोले जंगत आहे.
इतके आमच्या देण्यात गीत राहते ते आता
त्यांची पुरत राहते चालली.
कोणी आता पटक्यात दगडी गीत म्हणणार नाही. गेले तर लई जाते
माणसं बसल्यापुरी
येत नाही ना अजिबात.
नव्यापुरी गेले ना कामाला. कामाला गेले आणि आता आमच्या पुरी सासरी गेले तर
गेले सासरी.
आता आमची दोन तीन घर दोन तीन वेळेस किती बायकाला भेटणार
नाही.
आठ सात आठ आहेत
फक्त.
हो आम्ही उठून तिकडं तिथं आम्ही आम्ही तिकडं होतो तिकडं होतो इकडं आलो उठून. आमचा गाव मोठा शंभर पाटीचा गाव
मोठा.
तर आम्ही इथली माणसं खोपुरीला गेले ते आता पाच गाव तिकडं गेले ते आता. हा मोठा गाव आमचा होता. लय मोठा गाव होता. अशी पेठ होती. पेठला अशी आम्ही होतो. जत्रा बित्रा मोठी भरायची आमच्या. माझं माझं नाव तोंडाबाई.
तोंडाबाई
मुलं
सहा. हो किती
मुलगे किती मुलगी. तीन मुलगी मुलगी तीन मुलगं सहा आहेत. अजून गीत म्हणाव का मी राहिलंच नाही डोक्यात माझ्या बाबा.
तुमचं म्हणणं मान्य आहे की तुमच्या डोक्यात राहिलं नाही. पण काय आता तुम्ही सांगा की तुमच्या डोक्यातलं आज जर संपलं तर उद्या कोणालाच काही येणार. हे तर बरोबर आहे ना.
जमीन किती होती मावशी तुम्हाला
तिकडं. वय
नाही आता ह्याच गावी होतात ना तुम्ही.
मस्त आहे जागा जमीन. जमीन
किती खंडीचं भात होत.
भात होय भात दहा बारा म्हण होत आपलं.
पण जमीन गेली किती असं मला विचार.
जमीन पाण्यात होय
धरण्याच्या आधी
तलाव व्हायच्या आधी ना. लय गेली तिकडे जमीन पाण्यात
खंडीचं गेलं.
आता त्या म्हाताऱ्याना माहिती. मला काय माहिती म्हातारे आहे तर म्हातारे.
तुमची गेली जमीन. आता किती राहिली. आता नाचणीची किती राहिली.
नाचणीची बिल्ले ते म्हाताऱ्याला माहिती. मला काय माहिती.
आधी काय काय घेत होत त्याच्या जमिनीत.
किती धान्य होत.
धान्य
नाचणी किती होती. आता
नाचणी होती दहा पंधरा म्हणून. नाचणी दहा पंधरा
म्हणून भात दहा
भात दहा बारा म्हणून.
दहा पंधरा म्हणून. पहिल्यांदा किती म्हण व्हायचं.
भात होय तीन मन. पहिले आम्ही भात काढतो सासर राजा तीन पेराचं तेवढं पी पण नाही
निघायचं. एवढी सपाटी सुटीच राहा. हे नदीचं पात्र सपाटी राहून होत.
पूर्वीला
माणसाला अभ्यास नव्हता. पूर्वी सगळी लोक काय अडाणी.